बेतुणे चार येड्या वाणी वागू नको होर हुशार.